chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट आज 30 सप्टेंबर 2020 डोमेस्टिक मार्केट ऑक्टोबर 2020 चा कोटा जाहीर झाल्यानंतर बाजार शांत राहिला. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M30 व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M30 व्यापार 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेश M30 व्यापार 3250 रुपये ते 3260 रुपये होता. गुजरात S30 साखरेचा व्यापार 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M30 व्यापार 3241 ते 3271 रुपये प्रति क्विंटल राहिला. तामिळनाडू मध्ये S30 व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये होता तर M30 व्यापार 3450 रुपये राहिला. इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 369.80 डॉलर प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 369.80 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.721 मध्ये झाला तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 73.721 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 2869 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 38.90 डॉलर होते. इक्विटी BSE सेन्सेक्स 94.71 अंकांनी वर येऊन 37,067 अंकावर बंद झाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 25.15 अंकांनी वर येऊन 11,247.55 अंकावर बंद झाला.